नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची रक्कम टप्प्याटप्प्यानं वाढवणार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. बळीराजा मोफत वीज योजनेला सुरुवात. नक्षलप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ तारा भवाळकर यांची निवड. आणि महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची पाकिस्तानवर मात. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची रक्कम टप्प्याटप्प्यानं वाढवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. लाडकी बहिणी योजना काही केल्या बंद होणार नाही असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले,
पहिल्या दिवसापासून आम्ही सांगितलं ही योजना बंद होणार नाही. हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो, कारण याचे सर्व पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे. हे काम निवडणुका असू द्या नसू द्या, आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचे होते, कारण तुमच्या संसाराला हातभार लावायचा होता.
लाडकी बहिणी योजनेतून सर्वाधिक महिला लाभार्थी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील महिलांच्या खात्यात जमा झाले असून महिलांना लखपती करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. 2.5 वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारनं केलेली कामं आणि पुढच्या 2 वर्षात महायुती सरकारनं केलेली कामं एकदा तपासून बघावी असं सांगून त्यांनी विरोधकांवर टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार भागवत कराड, पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात बळीराजा मोफत वीज योजनेचं मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. राज्यातल्या 44 लाख शेतकऱ्यांच्या 7.5 HP शेतीपंपांना मोफत वीज दिली जाणार आहे. या योजनेसाठी सरकारनं 14,761 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसंच मागेल त्याला सौरकृषी पंप ही महत्वाची योजना सरकारनं सुरू केली असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली. मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी पश्चिम वाहिन्या नद्यांचं पाणी मराठवाड्यात आणण्याच्या कामाला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. पुढील काही वर्षात हे काम पूर्ण होणार असून त्यानंतर मराठवाड्यातला दुष्काळ कायमचा दूर होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. रक्षाबंधनाच्या ओवाळणीनंतर आता बहिणींना भाऊबीजेची देखील ओवाळणी मिळणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिलं. या कार्यक्रमानंतर छत्रपती संभाजीनगर नजीक हर्सूल इथं महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीनं राज्यस्तरीय आभार मेळावा आणि मुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी बोलताना शिंदे यांनी गावातल्या सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचं काम पोलीस पाटील करत असतात, त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशीलतेनं निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले इथं जनसन्मान यात्रा झाली. समाजातला कोणताही घटक विकासापासून वंचित राहणार नाही याची विशेष काळजी महायुती सरकारनं घेतली असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी लाडकी बहिणी योजनेतल्या लाभार्थी महिलांशी संवाद साधला. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव विधानसभा मतदारसंघातल्या 2,365 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. या योजनेच्या माध्यमातून 100% अनुदानावर ड्रीपद्वारे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी उपलब्ध होईल, त्यामुळे या भागावरचा कोरडवाहूचा शिक्का पूर्णपणे पुसला जाईल असं ते यावेळी म्हणाले. चालू आर्थिक वर्षासाठी सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून त्यांची संख्या आणखी वाढवणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. केंद्र शासनानं या आर्थिक वर्षासाठी सोयाबीन करता प्रति क्विंटल 4,892 रुपये इतका हमीभाव घोषित केला आहे. आतापर्यंत सुमारे 5,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन राज्य शासनानं केलं आहे. देशातल्या नक्षलप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, ओडिशा आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह या राज्यांना विकास निधी प्रदान करण्यात सक्रिय सहभाग असलेले 5 केंद्रीय मंत्री देखील या बैठकीला उपस्थित राहतील. दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. साहित्य महामंडळाच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत भवाळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीत संमेलनाच्या तारखा निश्चित करणं आणि कार्यक्रमांच्या रुपरेषेबाबतही चर्चा करण्यात आली. लोकसाहित्याची स्त्रीवादी समीक्षा प्रस्थापित करण्यात डॉ तारा भवाळकर यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. ललित लेखन, अनुवाद, व्याख्यानं, आकाशवाणीसाठी लेखन यासह मराठी विश्वकोश, समाजविज्ञान कोश, मराठी वाङ्मय कोश आणि ग्रंथकोश यातल्या अनेक महत्वाच्या नोंदी त्यांनी लिहिल्या आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना डॉ तारा भवाळकर म्हणाल्या,
98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्या निवड समितीने माझी निवड केली त्यांच्याबद्दल मी सुरुवातीला कृतज्ञता व्यक्त करते. हा सन्मान हा केवळ माझा नाहीये, मी ज्या अभ्यास क्षेत्रामध्ये काम करत आले त्या लोकसंस्कृती आणि नाटक विशेषतः आणि स्त्री विचार या सर्व प्रकारच्या विचारांचा आणि साहित्याचा सन्मान आहे.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत काल छत्रपती संभाजीनगर इथून 800 ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी जिल्ह्यातली पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली. पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर या यात्रेकरूंना निरोप देण्यात आला. जालना, नांदेड आणि बीड जिल्ह्यातूनही लवकरच प्रवासी रवाना होतील अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं यावेळी देण्यात आली. लातूर शहरातल्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातल्या वसतिगृहात जेवणातून विषबाधा झालेल्या 60 विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असून त्यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. खासदार डॉ शिवाजी काळगे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी काल या विद्यार्थिनींची भेट घेतली. या वसतिगृहातल्या मेसचालकाचं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. मुंबईत कांदिवली इथं नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र सरकार आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यातल्या महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करत असल्याचं गोयल यांनी सांगितलं. 2036 साली होणारी ऑलिम्पिक स्पर्धा भारतातच होईल, तसंच त्या ऑलिम्पिकमध्ये नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रस्तावित सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये खेळाडूंकरता अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. क्रिकेट. महिलांच्या टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल दुबई इथं झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 6 खेळाडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानी महिला संघानं 20 षटकात 8 बाद 105 धावा केल्या. भारताकडून अरुंधती रेड्डीनं 3, श्रेयांका पाटीलनं 2, तर रेणुका सिंग, दीप्ती शर्मा आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी 1 खेळाडू बाद केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय महिलांनी 19व्या षटकात 4 खेळाडू गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं. या स्पर्धेतला भारताचा पुढचा सामना येत्या बुधवारी 9 तारखेला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. पुरुष क्रिकेटमध्ये 3 टी20 सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत बांगलादेशचा संघ शेवटच्या षटकात 127 धावांवर सर्वबाद झाला. अर्षदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. भारतानं केवळ 11 षटकं आणि 5 चेंडूत 3 गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. अर्षदीप सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली असून मालिकेतला पुढचा सामना परवा बुधवारी दिल्लीत खेळला जाईल. नांदेड जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघात निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक कामासाठी 21,115 अधिकारी कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली आहे. विधानसभेसोबत नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाल्यास त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं पूर्ण सज्जता ठेवली आहे. जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघांसाठी 3,088 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हा निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अधिकारी राजकुमार माने यांनी ही माहिती दिली. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक जागांवर पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची रक्कम टप्प्याटप्प्यानं वाढवणार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. बळीराजा मोफत वीज योजनेला सुरुवात आणि 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ तारा भवाळकर यांची निवड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.